आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणुका पर्यावरणपूरक करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्व जारी. युनायटेड वेस्टर्न बँकेचा वाघ चिरमुले पुरस्कार जलपुरुष डॉ राजेंद्र सिंग यांना जाहीर. अहमदनगर इथं झालेल्या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद हरियाणानं पटकावलं आणि राज्यात सर्वत्र धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा. आता बातम्या विस्तारानं. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पर्यावरणपूरक असावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. मतदार यादी आणि निवडणूक साहित्यासाठी कागदाचा कमीत कमी वापर करावा. शक्यतो ई बुक्स आणि ई दस्तऐवजांचा वापर करावा. प्रिंट घेताना ती एका पानावर पाठपोट घ्यावी. एकदाच वापरून फेकून द्याव्या लागणाऱ्या प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळावा. संकलनाची स्वतंत्र व्यवस्था असावी. प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यासाठी विल्हेवाटीची व्यवस्था असावी. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक वाहनं, एकाच वाहनातून अनेकांनी प्रवास करणं, सार्वजनिक वाहतूक याला प्रोत्साहन द्यावं. राजकीय पक्षांनी आपल्या प्रचार कार्यक्रमांमध्ये अक्षय ऊर्जेचा वापर करावा अशा सूचनांचा यात समावेश आहे. शाश्वत निवडणुकांसाठी मतदान केंद्रावर पोहोचण्याचा वेळ कमी व्हावा यासाठी मतदान केंद्रांची ठिकाणं एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करावा अशी सूचनाही आयोगानं केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपानं 111 जागांवरच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते, भंडारा गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात अशोक नेते यांना उमेदवारी घोषित केली आहे. काँग्रेसनं काल पाचवी यादी जाहीर केली. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार दिवंगत सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं महायुतीतल्या नेत्यांच्या दोन बैठका झाल्या. बारामती मतदारसंघातले मतभेद दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर चर्चा केली. त्याचप्रमाणे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातले वाद मिटवण्यासाठी फडणवीस यांनी राम शिंदे, सुजय विखे आणि राधाकृष्ण पाटील यांच्याशी चर्चा केली. भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या लस बनवणाऱ्या कंपनीनं भारतात प्रौढांवर क्षयरोग प्रतिबंधक लसीच्या म्हणजे एमटीबी फॅगच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. बायोफॅब्री या स्पॅनिश बायोफार्मास्युटिकल कंपनीनं मानवी स्त्रोताकडून मिळवलेली ही क्षयरोग प्रतिबंधावरील पहिली लस आहे. या चाचण्या बायोफॅब्रीच्या सहकार्यानं केल्या असल्यानं कंपनीनं म्हटलं आहे. एचआयव्ही संक्रमित नसणाऱ्या प्रौढांमध्ये या लसीची मात्रा यापूर्वीच दिली असून एमटीबी व्हॅक ही लस सुरक्षित आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी आता एचआयव्ही बाधित प्रौढांना ही लस देऊन त्याच्या दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास सुरू करण्यात आला असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. येत्या शैक्षणिक सत्रात राज्यात पहिली ते आठवीच्या 44,60,000 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेशांचं वाटप करण्यात येणार आहे. यात एक नियमित गणवेश तर दुसरा स्काउट गाईडचा गणवेश असेल. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून याबाबतचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून बचत गटातील महिलांकडून हे गणवेश शिवून घेण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेशासाठी लागणारं ठराविक माप महिला आर्थिक विकास महामंडळाकडून नोंदवला जाणार आहे. एक गणवेश शिवून देण्यासाठी बचत गटांना 110 रुपये याप्रमाणे मोबदला दिला जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या विकासाकरता सुरू असलेल्या 73 कोटी रुपयांच्या आराखड्यातली कामं वेगानं सुरू असून विठ्ठल मंदिराला पुरातन 700 वर्षांपूर्वीचं रूप येऊ लागलं आहे. सध्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातली ग्रॅनाईट फरशी फ्लोरिंग काढून टाकायचं काम अंतिम टप्प्यात असून संपूर्ण मंदिराला पुरातन काळातलं दगडी फ्लोरिंग केलं जात आहे. मंदिरात नंतरच्या काळात बसवलेलं मार्बल, ग्रॅनाईट आणि चकचकीत फरशांमुळे गाभाऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात दमटपणा राहत होता. याचा त्रास भाविकांना होत होता. शिवाय मूर्तीवर देखील याचा विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे या फरशा तातडीनं हटवण्याच्या सूचना पुरातत्व विभागानं दिल्या होत्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. युनायटेड वेस्टर्न बँकेतर्फे त्यांचे संस्थापक वाघ चिरमुले यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 2022 या वर्षासाठीचा पुरस्कार डॉ राजेंद्र सिंग यांना जाहीर झाला आहे. जलसंधारण आणि त्याचं व्यवस्थापन, निसर्ग पुनरुत्पादन, पर्यावरण आणि सामाजिक कार्यक्षेत्रातल्या त्यांच्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल राजेंद्र सिंग यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सन्मानचिन्ह आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 31 तारखेला साताऱ्यात राजेंद्र सिंग यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अहमदनगर इथं झालेल्या 70व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद हरियाणानं पटकावलं आहे. वाडिया पार्क क्रीडा संकुलात काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी भारतीय रेल्वेचा 35-30 असा पराभव केला. अश्रू मलिक यानं 1 बोनस आणि 12 गुणांसह 13 गुण कमवत हरियाणाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. राज्यात सर्वत्र विविध पद्धतीनं होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात आला. मुंबईसह अनेक ठिकाणी काल होलिका दहनाचा उत्सव साजरा केल्यानंतर आज धुलिवंदनाच्या सणाचा उत्साह सर्वत्र दिसून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्याच्या किसन नगर परिसरात होलिकोत्सवात भाग घेतला. मुंबईत धारावी इथं कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेसह शंखासुरही नाचवत होलिका दहनाचा उत्सव साजरा केला. यावेळी स्थानिकांनी पुनर्विकासाची पालखी नाचवली. खासदार राहुल शेवाळे यांनीही सोहळ्यात सहभाग नोंदवला. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये सिमगोत्सव साजरा होत आहे. ग्रामदैवतांच्या पालख्या घरोघरी जात आहेत. अनेक ठिकाणी आज होळीपूजन, होलिका दहन झालं. गावागावात रोंबाट, धुलिवंदन आणि वेगवेगळ्या वेशभूषेतल्या नाचगाण्यांनी सिमगोत्सव साजरा होत आहे. होळीनिमित्त रत्नागिरीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या खेड इथल्या कार्यकर्त्यांनी पाण्यानं होळी पेटवून त्यामागचं विज्ञान उपस्थितांना सांगत अंधश्रद्धा निर्मूलनाचा अनोखा प्रयोग केला. वाशिममध्ये बंजारा तांड्यातल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि नृत्यानं धुळवड साजरी केली. बंजारा समाजाचा उत्सव गुढी पाडव्यापर्यंत चालणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात वागद इजरा इथं बंजारा समाजानं पारंपरिक गाण्यांच्या ठेक्यावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली. नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात आदिवासी काठी संस्थांचा रजवाडी होळी उत्सव झाला. देशविदेशातून आलेल्या पर्यटकांनीही या उत्सवाचा आनंद लुटला. आज सकाळी 6:00 च्या सुमाराला हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत होलिका दहन झालं. यावेळी पारंपरिक वाद्यांच्या तालावर त्यांनी नृत्य केलं. कोल्हापुरात अनेक संस्थांनी पर्यावरणपूरक होळीसाठी शेणीदानाचा उपक्रम राबवला. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर इथं 6 महिन्यानंतर आज पुन्हा गंगा अवतरली. काशीकुंडांसह 14 कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं. गंगा देवस्थानच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. राजापूरमध्ये गंगा अवतरल्यानंतर अनेक ठिकाणांहून भाविक गंगा स्नानासाठी येत असतात. 2013 पूर्वी साधारण 3 वर्षाच्या कालावधीनंतर हे पाणी प्रवाहित होत असते, मात्र त्यानंतर जवळपास दरवर्षी पाणी प्रवाहित होत आहे. भूगर्भातली विशिष्ट रचना, हालचाली किंवा सायफनसारख्या यंत्रणेमुळे हे घडत असल्याचं अनेक भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे. दापोली सायकलिंग क्लबचे सूरज भुवड आणि किरण भुवड यांनी मुंबई ते दापोली असा 250 किलोमीटरचा प्रवास करून पर्यावरणपूरक होळी उत्सवाबद्दल जनजागृती केली. मुंबईतून 23 मार्चला संध्याकाळी 5 वाजता अंधेरीहून सुरू झालेला प्रवास दुसऱ्या दिवशी म्हणजे काल सकाळी 10 वाजता आंबवली इथं संपला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विचारसरणीच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियननं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव केला आहे. आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्सचा सामना पंजाब किंग्स बरोबर होणार आहे. बंगळुरूच्या केएम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. गेल्या 24 तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणुका पर्यावरणपूरक करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि राजकीय पक्षांसाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्व जारी. युनायटेड वेस्टर्न बँकेचा वाघ चिरमुले पुरस्कार जलपुरुष डॉ राजेंद्र सिंग यांना जाहीर. अहमदनगर इथं झालेल्या 70व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं विजेतेपद हरियाणानं पटकावलं आणि राज्यात सर्वत्र धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.